नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. ऑनलायन पद्दतीन बुकींग केल्या उपरांत 25 दिसांनी घरगुती LPG गॅस सिलिंडर गोंयकारांक मेळटलो अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. गोंयच्या इयत्ता 6वी ते 12वी मेरेनच्या चलयांक स्वरक्षणाच्या हेतान राणी लक्ष्मीबाय स्वरक्षण प्रशिक्षणावरवी स्वरक्षणाचे धडे दितात. तशेंच आनीक सुदारणे खातीर मार्शल आर्ट्स प्रशिक्षितांक कडल्यान सध्या शाळांनी आशिल्ल्या फिजिकल एज्युकेशन शिक्षकांक प्रशिक्षण दितले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. पणजे महापालिकेच्या वेंचणुकेंत भाजपाच्या आदारान मंत्री बाबूश मोन्सेरात हाच्या पॅनलान 30 मदल्या 27 सुवातांचेर निर्णायक जैत जोडले. गोंयात 100 दिसां भितर AI धोरण सुरू करतले अशी माहिती आनी तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या. आता पुराय खबरो. ऑनलायन पद्दतीन बुकींग केल्या उपरांत 25 दिसांनी घरगुती LPG गॅस सिलिंडर गोंयकारांक मेळटलो अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. वेवसायीक सिलिंडराचें वांटप 20% जाल्यार उद्देगीक वापराच्या सिलिंडराचेर बंदी आसतली अशें तांणी सांगलें.
सिलिंडर जे आहा पळय न्ही ते अवेलेबल आसा. ओके, फक्त आमचे कमर्शियल सिलिंडरांचो प्रॉब्लेम सुरू आसा. वी आर इन टच विथ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तांच्यानी एक एक्झिक्युटिव्ह कमिटी काढल्या 3 सेक्रेटरींची. सगळ्यां कडल्यान रिपोर्ट घेतला, आम्ही टॅकल करता. सगळ्या लोकांनी वचून आत्ता पॅनिक जावन लायनीक उभे रावपाची गरज ना. हो प्रॉब्लेम रिझॉल्व जातलो.
लोकांनी सहकार्य केले जाल्यार सगळ्यांक LPG सिलिंडर उपलब्ध जातले. जेचे कडेन 2-3 कनेक्शनां आसात तांणी सिलिंडराचो साठो करून दवरूचो न्ही अशें आवाहन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केला. इज्रायल अमेरिका झुजाक लागून हेर राज्या प्रमाण गोंयांत लेगीत सध्या LPG गॅस सिलिंडराचो उणाव आसा. हे फाटभुंयेर मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी शुक्रारा उंचेल्या पांवड्यावेली बसका घेतली. हे बसकेक मुखेल सचिवांसयत अधिकारी तशेंच ऑयल कंपन्यांचे प्रतिनिधी हाजीर आशिल्ले. पयलीच्या कोट्याचो जो रेकॉर्ड आसा ताचे 20% वेवसायीक सिलिंडराचे वाटप जातले. केंद्राकडल्यान वेवसायीक LPG वाटपाविशी नव्यान निर्देश आयल्या उपरांत ते प्रमाण कार्यवाही जातली. दर एका म्हालात दर दिसा नागरी पुरवण खात्याचे समन्वय अधिकारी LPG सिलिंडर साठ्याचो नियाळ घेतले. हाका लागून साठ्याच्या उपलब्धतेची माहिती सरकाराक मेळटली. गोंयच्या इयत्ता 6वी ते 12वी मेरेनच्या चलयांक स्वरक्षणाच्या हेतान राणी लक्ष्मीबाय स्वरक्षण प्रशिक्षणावरवी स्वरक्षणाचे धडे दितात अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या.
गोवा समग्र शिक्षा अंडर द जेंडर अँड इक्विटी इंटरव्हेन्शन इम्प्लिमेंटेशन ऑफ द सक्षम प्रोग्राम टायटल राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण. द प्रोग्राम इन्वॉल्व द ट्रेनिंग ऑफ द गर्ल्स अँड सेल्फ डिफेन्स फॉर द 3 मंथ्स फॉर एव्हरी इयर. द प्रोग्राम वॉज इंट्रोड्यूस इन 2017 ऑनवर्ड्स फॉर द ऑल गव्हर्नमेंट मिडल स्कूल हाय स्कूल्स अँड हायर सेकंडरी स्कूल्स फ्रॉम द स्टँडर्ड 6 to 12. द स्कूल अपॉइंटेड द ट्रेन सेल्फ डिफेन्स इन्स्ट्रक्टर अँड कंडक्टेड द सेल्फ डिफेन्स क्लासेस फॉर द 3 मंथ्स इन अ इयर. इन दिस रिगार्ड द गव्हर्नमेंट विल ट्रेन all the physical education teachers as a master trainer in the self defense who interim shall train the girls in those respective schools.
आमदार देविया राणे हांणी खाजगी थारावा वेळार चलयांच्या स्वरक्षणा खातीर अशें प्रशिक्षण मेळप गरजेचे अशें म्हणला. तशेंच हे प्रशिक्षण शिक्षणीक वर्साच्या 3 महिन्या बदला सप्तकातले 3 दीस दिवचे अशी मागणी तांणी केली. ह्या वेळार आमदार दोतोर चंद्रकांत शेटये, पेमेंद्र शेट आणि अलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हांणी प्रशिक्षित शिक्षकांनी स्वरक्षणाचे धडे दिवचे अशें म्हणला. हाका जाप दितना मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी हे खातीर मार्शल आर्ट प्रशिक्षका कडल्यान सध्या शाळांनी आशिल्ल्या फिजिकल एज्युकेशन शिक्षकांक प्रशिक्षण दितले. हे शिक्षक उपरांत चलयांक शिक्षण दितले अशें म्हणला. 11 मार्चाक जाल्ल्या पणजी महापालिका वेंचणुकेची मतमेजणी आयज सकाळी श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमाचेर जाली. पणजेचे आमदार आनी गोंयचे कामगार महसूल आनी कोयर वेवस्थापन मंत्री अतानासियो मोन्सेरात हांच्या फुडारपणा खाला भाजपाच्या आदारान तांच्या पॅनलान पणजे महापालिका वेंचणुकेंत 30 वॉर्डांतले 27 वॉर्ड जिखून निर्णायक जैत जोडले. जाल्यार उत्पल पर्रीकार समर्थक आमी पणजेकार पॅनलाचे 3 उमेदवार जैतिवंत जाले. पणजी महापालिकेच्या 30 प्रभारांखातीर वेंचणूक जाल्ली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेलो खबरो. गोयात 100 दिसा भितर AI धोरण सुरू करतले अशी माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या.
25 जुलै स्पीकर सर, गोवा AI मिशन 2027 हे विचारधारा करून आम्ही पुढे सुरुवात केली. वी लॉन्च द कॉम्प्रिहेन्सिव्ह AI इनिशिएटिव्ह टू बिल्ड अ रोबस्ट इकोसिस्टम अँड प्रोमोट द यूज ऑफ AI अक्रॉस गव्हर्नन्स, इनोव्हेशन and public service delivery. Our vision was clear. Goa merely must not consume AI solutions developed elsewhere. Goa must develop these skills to create them. We have to develop them, build the companies that deploy them, attract the investment to sustain them, where we will talk about machines and humans working together. And taja khatir speaker sir, amchi AI policy ji 100 disa bhitar ji ami notify karpak sotta. Tatutlan speaker sir, only it will not be only a document of intent, it will be a document of action to what I have spoken.
AI विथ अ ह्युमन टच ह्या तत्वान मार्गदर्शन करून फुडल्या 100 दिसा भितर एक व्यापक आर्टिफिशियल इंटेलिजन्स धोरण सुरू करपाच्या दिकेन गोय सरकार वावुरता. शासन आणि भौशीक सेवांनी AI जापसालदार नैतिक आणि समावेशकपणान आपणावपाची खात्री करपा खातीर सरकारी खाते, उद्देग, शिक्षणिक आणि संशोधन संस्थाकडेन सल्लो घेऊन धोरण तयार करतले अशी माहिती तांणी एलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हांणी गोयच्या AI धोरण चालीक लावपाच्या दिकेन कार्यपद्धतीविशी विचारिल्ल्या प्रश्नांक जाप दितना दिल्या. राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड 2026 सर्तीची तयारी नेटान सुरू करची अशें गोय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळान मागला. देशभरातले गणितातले हुशार विद्यार्थी सोदून काढप आणि तांकां योग्य ते मार्गदर्शन दिवप हो ह्या सर्तीचो मुखेल हेत आसा. ऑलिम्पियाड सर्त NCERT पुस्तकाचेर आधारित आसा. 2 ते 12 मेरेनच्या विद्यार्थ्यां खातीर वेगवेगळ्या पावण्यार जुलै ऑगस्ट महिन्यात ह्यो राष्ट्रीय सर्ती सुरू जातल्यो. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 उद्दिष्टांक पूरक अशा ह्या गणित ऑलिम्पियाड सर्तीत चडात चड विद्यार्थ्यांनी वांटेकार जावचे म्हूण शाळा मुखेल्यांनी यत्न करचे अशें गोंय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळान मागला. गोंय विधानसभा अधिवेशनाचे कामकाज आयज 3 फावटी स्थगीत जाले. विरोधी आमदारांनी विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांच्या फुडारपणाखाला गोंय शेतकी जमीन संरक्षण विधेयक हाडपाक मेळनाशिल्ल्यान निषेध केलो आनी सभापतीच्या आसना मुखार वचून घोषणा दिल्यो. हे खातीर सुरवेक 10 मिनटां, उपरांत 30 मिनटां आनी ताचे उपरांत 1 वरा खातीर सभाघराचे कामकाज बंद उरले. हाका लागून प्रश्नोत्तराचो बरोचसो काळ कामकाजाविणे गेलो जाल्यार 0 वरांचे कामकाज लेगीत आयज जावंक ना. विरोधक आमदारांनी आपण मांडिल्ल्या 16 विधेयकांक विधानसभेत परवानगी दिवंक ना असो दावो केल्ल्यान निषेध सुरू जाल्लो. हवामान. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण आयज चडात चड तापमान 33.4 अंश सेल्सियस जाल्यार उण्यात उणे 24.4 अंश सेल्सियस नोंद जाला. तशेंच मुरगांवात चडात चड तापमान 33.8 अंश सेल्सियस जाल्यार उण्यात उणे 24.6 अंश सेल्सियस नोंद जाला. खेळ. आर्लेम क्रिकेट मैदानाचेर चालू आशिल्ल्या सरसांगण प्रायोरिटी सुपर सिरीज क्रिकेट सर्तीच्या 4थ्या दिसा सारस्वत टायगर्स आणि CD फाउंटनेड्स ह्या पंगडांनी जैत जोडले. आता खबरो सोपोवच्या पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. ऑनलायन पद्दतीन बुकींग केल्या उपरांत 25 दिसांनी घरगुती LPG गॅस सिलेंडर गोंयकारांक मेळटलो अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. गोयच्या इयत्ता 6 ते 12 मेरेनच्या चलयांक स्वरक्षणाच्या हेतान राणी लक्ष्मीबाई स्वरक्षण प्रशिक्षणावरवी स्वरक्षणाचे धडे दितात अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. पणजे महापालिका वेंचणुकेंत भाजपाच्या आदारान मंत्री बाबूश मोन्सेरात हांच्या पॅनलान 30 मदल्या 27 सुवातांचेर निर्णायक जैत जोडले. गोयात 100 दिसा भितर AI धोरण सुरू करतले अशी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या. आमचे फुडले खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.